चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखरेचा किमान विक्री दर 3600 रुपये करावा, कारखानदार शेतकऱ्यांची मागणी। ज्याप्रमाणे उसाच्या FRP चा दर ठरवला जातो त्याप्रमाणे साखरेचा किमान विक्री दरही ठरला पाहिजे। यावर्षी साखरेचा प्रति क्विंटल किमान दर 2900 रुपये होता, मात्र हाच दर 3600 रुपये केल्यास शेतकरी आणि कारखानदारांचा फायदा होणार आहे। केवळ काही ग्राहकांसाठी सरसकट कमी दरानं साखर विक्री करून साखर उद्योग तोट्यात येत असल्याची भावना साखर कारखान्यांमधून व्यक्त होत आहे। पुणे इथं झालेल्या साखर परिषद 2020 याचा उहापोह झाला। त्यानंतर राज्यातील सर्व साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरण्यास सुरुवात केली आहे। उसाला FRP देणं बंधनकारक केलं पाहिजे, त्यामुळं उसाचा दर स्थिर राहतो। या उलट साखरेच्या दरात नेहमी चढ उतार होत असतात। कधीकधी FRP जास्त आणि साखरेचे दर कमी अशी परिस्थिती असल्यामुळं पक्क्या मालाच्या दरापेक्षा कच्च्या मालाचा दरच जास्त होताना दिसत आहे। त्यामुळं पुणे इथं झालेल्या साखर परिषदेमध्ये साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, साखर कारखानदार तसंच शेतकऱ्यांच्या वतीनं साखरेचा प्रति क्विंटलचा किमान विक्री दर 3600 रुपये करावा, यामुळं शेतकऱ्यांना ठरलेल्या म्हणजे 14 दिवसात FRP देता येईल। कारखान्यांवरही आर्थिक बोजा येणार नाही, त्यामुळं भविष्यातील ऊस गळीत हंगामातील साखरेचा किमान दर आत्तापासूनच निश्चित केला पाहिजे, अशीही मागणी यावेळी कारखानदारांकडून झाली आहे।